मुंबई महापालिका प्रति हजार लिटर पाण्यासाठी फक्त 3.5 रुपये आकारते. इतक्या स्वस्त दरात पाणी पुरवठा करणारी मुंबई भारतातील एकमेव महापालिका आहे. आणि ही पुरवठा व्यवस्था इतकी मोठी आहे की मुंबईकरांना पाणी पुरवठा करणाऱ्या पाईपलाईन्सची एकत्रित लांबी मोजली तर ती 7000 किलोमीटर आहे, म्हणजे मुंबईपासून लंडनपर्यंतच्या अंतराइतकी. तसंच चीन किंवा जपानमध्येही नसलेलं आशियातील सर्वात मोठं जलशुद्धीकरण केंद्र मुंबई महापालिकेनं उभारलं आहे. आमचं आवाहन आहे की जिथं हे जलशुद्धीकरण केंद्र आहे तिथं तयार होणारं पाणी बिस्लेरीच्या पाण्यापेक्षा शुद्ध आहे. मुंबई महापालिकेने बांधलेलं हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे मध्य वैतरणा धरण हे जगातील 9वे सर्वात वेगानं बांधलं गेलेलं धरण आहे. यामुळे मुंबई महापालिकेची पाण्याची एकूण साठवण क्षमता मोठ्या प्रमाणात वाढली. उद्धव बाळासाहेब ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी या धरणावर वीजनिर्मिती केंद्र उभारण्यासाठी मुंबई महापालिकेला मार्ग सुकर करून दिला आणि मुंबईच्या विकास यात्रेत एका धरणासह एक वीजनिर्मिती केंद्र सामील झालं. शिवसेनेच्या कार्यकाळात पाणी पुरवठ्याचं नियोजन इतकं सुनियोजित होतं की कितीही दुष्काळाचं सावट असलं तरी मुंबईला भीषण पाणी टंचाई कधीच जाणवली नाही. दूषित पाण्याचा पुरवठा होऊ नये म्हणून मरोळ ते रुपारेल आणि रुपारेल ते कुलाबा 90 फूट खोलवर नेण्यात आल्या. पाण्याचा दाब आणि गळती यावर सतत निगराणी ठेवण्यासाठी मुंबईतील जलवाहिन्यांवर स्काडा सिस्टम, सुपरवायझरी कंट्रोल अँड डेटा ॲक्विझिशन सिस्टमद्वारे देखरेख ठेवली जाते, जे इतर शहरांत सहसा आढळत नाही. पाण्याचा दाब आणि गळती यावर सतत निगराणी ठेवण्यासाठी मुंबईतील जलवाहिन्यांवर स्काडा सिस्टीम म्हणजेच सुपरवायझरी कंट्रोल आणि डेटा ॲक्विझिशन सिस्टीमद्वारे देखरेख ठेवली जाते, जे इतर शहरांमध्ये सहसा पाहायला मिळत नाही.